आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी, आपल्याबरोबर एक अभिनेत्री गप्पा मारायला येणार आहे आपल्या क्वारंटाईन कट्ट्यावर. खरं तर कारण आपण सगळेच जण आता सध्या क्वारंटाईन आहोत, घरी आहोत, आयसोलेट करतोय स्वतःला आणि स्वतःची काळजी घेतोय. सो ती अभिनेत्री आहे अभिज्ञा भावे. सो अभिज्ञा भावे माझ्याबरोबर फोन लाईनवर आहे, ती सुद्धा घरून गप्पा मारतीये आणि मी सुद्धा घरून गप्पा मारतीये तुमच्यासोबत. हॅलो अभिज्ञा.
हाय. सो
कशी आहेस?
मस्त, एकदम मस्त.
मी पण एकदम मस्त आणि घरून गप्पा मारतोय, घरून शो करतोय आम्ही सुद्धा.
सो अभिज्ञा, क्वारंटाईन आणि कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह या दोन शब्दांमध्ये ना बरेच लोक कन्फ्युज होत आहेत, यातला डिफरन्स लोकांना कळत नाहीये बऱ्याच. सो काय सांगशील याविषयी तू?
ह्याविषयी खरं तर मी एक 2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सुद्धा केला होता, कारण मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं. आणि हे मिसकन्सेप्शन किंवा कुठल्याही बाबतीत मिसकन्सेप्शन असणं ही फार काही चांगली गोष्ट नाही. आम्हाला माहिती आहे, आपण सगळेच फार पॅनिक झालोय, कारण हे अचानक ह्या रोगाबद्दल आपल्याला फार माहिती नाहीये, ना जगाला आहे ना त्याच्यावर काही सोल्युशन आहे. सो पॅनिक होणं फारच स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच मी त्याचा डिफरन्स सांगितला होता व्हिडिओमध्ये, की ह्या दोन्ही क्वारंटाईन ही एक खबरदारी आहे घेतलेली कोरोना व्हायरस होऊ नये यासाठी. तो क्वारंटाईन होणं म्हणजे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणं असं नाही. खरं तर आपण सगळेच क्वारंटाईन आहोत, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना कोरोना व्हायरस झालंय असं नाही.
93.5 रेड एफएम बजाते रहो.